केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समरथं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं भावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजदुग्धमधुप स्वामीस्वरूपाङ्कितः तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी बार्हस्ते किल एकनाथ सदृशो मृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतः कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततं तुरीयत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
जो प्रत्येक बोधाचिया माथया सोहम तेचा माध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी ते वेळी विश्व स्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रे ते सांभाळी नुरेची जेथे माया राती म्हणोनी अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती। अंतर्यामी आपल्या स्वतःला अपरोक्ष अनुभूती आल्यामुळे आपलं आत्मस्वरूप ज्याच्या लक्षात आलं आणि ज्याला आत्मबोध झाला जो प्रत्येक बोधाची या माथया असा आत्मबोध किंवा परमात्मबोध जणू सूर्य माध्यानी यावा तसा ज्याच्या बाबत परिपूर्ण होतो आपल्या पूर्णत्वानी उगवतो लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी त्याला आपल्या देहबुद्धीचा अथवा संसाराचा संसाराच्या सत्यतेचा आत्मज्ञानाखेरीज इतर ज्ञानांच्या सत्यतेचा विपरीत ज्ञानाचा थोडाही मागमूस राहत नाही. त्याची आत्मभ्रांती छाया म्हणजे स्वतःविषयी आपण देह आहोत अशा प्रकारची भ्रांती किंवा भ्रम ती थोडी देखील शिल्लक राहत नाही. जो प्रत्येक बोधाची या माथया सोहमतेचा मध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी अगदी पावलांच्या आत थोडीही बाहेर दिसणार नाही अशी त्याची छाया आत्मभ्रांतीची छाया लपून जाते. जो सद्गुरु रूपी सूर्य माथ्यावर आल्यामुळे हे घडतं ते वेळी विश्व स्वप्नासही ते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी. ज्या ठिकाणी लख ज्ञान झालं त्यावेळेला विश्व स्वप्न कसं राहील? निद्रेमध्ये विश्व स्वप्न राहील. अन्यथा मती म्हणजे विपरीत ज्ञान. परमात्म्याखेरीज असणारं ज्ञान त्या ज्ञानाची निद्रा आणि त्या निद्रेत पडलेलं विश्व स्वप्न हे सर्व समूळच नाहीस होणार. ते वेळी विश्व स्वप्नासही ते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी. ही निद्रा सांभाळी जाण्याची कोणतीच शक्यता नाही. नुरेची जेथे माया राहती सद्गुरु रूपी सूर्य आता माध्यानी आल्यावर ही छाया थोडी देखील शिल्लक राहत नाही. म्हणून अद्वय बोध पाटणी म्हणून त्या ठिकाणी त्याला आपल्या खेरीज कोणी आहे अशा प्रकारची भ्रांतीच राहत नाही. सर्वत्र जणू आपणच नटून राहिलेले आहोत, परमात्माच एक नटून राहिलेला आहे असा पूर्ण बोध पक्का बोध होतो. असा बोध जेव्हा होतो तेव्हा त्या ठिकाणी त्या पटणामध्ये त्या पट्टणामध्ये तो एकटाच असतो. शहर तर आहे पण त्या शहरात वस्ती फक्त एकाचीच आहे, दुसऱ्या कोणाची वस्तीच नाही. अशा प्रकारचं एक विलक्षण शहर त्या शहरामध्ये तो वस्ती करून राहतो. आपण ज्या शहरात राहतो त्या शहरामध्ये आपल्या खेरीज कित्येक लोक आहेत. मागच्या वेळेला मी म्हटलं की पुण्यात 40 लाख लोक राहतात. पण हे अद्वय बोध पाटण असतं कुठं? हे अद्वय बोध पाटण ध्यानाच्या अति उत्कट स्थितीमध्ये निर्माण होत. हे अद्वय बोध पाटण नामस्मरणाच्या अति उत्कट स्थितीमध्ये निर्माण होत. ध्यानाच्या वेळेला कसं निर्माण होतं मागच्या वेळेला आपण पाहिलं. हे नामस्मरणाच्या वेळेला देखील निर्माण होत. नामस्मरणाच्या वेळेला असं होतं की नाम घेणारा नामधारक नामाची एक प्रक्रिया आणि ज्याचं नाम घेतो आहे तो परमात्मा. नामधारक नाम आणि नामी म्हणजे परमात्मा. नामधारक नामाच्या सहाय्याने नामीशी म्हणजे परमात्म्याशी एकरूपता साधण्यासाठी नाम घेत राहतो. असं असल्यामुळं स्वाभाविकच नामधारक हा प्रत्येक नामाबरोबर परमात्म्याशी एकता साधायची आहे. याचा अर्थ परमात्मा जसा अव्यक्त निर्गुण निराकार तसा नामधारक परमात्म्याशी अव्यक्त निर्गुण निराकार या बोधाने एकरूपता साधू इच्छितो. ध्यान आणि नाम याच्यामध्ये काही सुरुवातीला फरक आहे. नामाच्या साधनेमध्ये वृत्ती शिल्लक राहते, नामाची वृत्ती शिल्लक राहते. ध्यानाच्या साधनेत ध्यानाची वृत्ती शिल्लक राहते. पण ही जी ध्यानाची वृत्ती आहे त्या वृत्तीनी अन्य वृत्तींचा नाश झाल्यानंतर ध्याता ध्येयाशी समरस होतो. नामाच्या वृत्तीमध्ये आपल्याला नाम घ्यायचं आहे, आपण सच्चिदानंद परमात्म्याशी समरसता साधायची आहे, अशी वृत्ती शिल्लक राहते, अशी वृत्ती असते. आणि चित्त जेव्हा चिंतन करतं एखाद्या पदार्थाचं किंवा वारंवार एखाद्या गोष्टीचा आठव करतं, तेव्हा जो चिंतनीय विषय असतो तो विषय जणू सर्व काही होतो. जो चिंतन करणारा असतो तो स्वतःला जणू विसरतो. स्वामीजी हे सांगताना नेहमी सांगायचे की नवीन लग्न ठरलेली मुलगी आपल्या नवऱ्याचं चिंतन करताना स्वतःलाही विसरते असं सांगायचे. चित्ताचा हा गुण आहे, चिंतनीय वस्तूशी ती एकरूपता पावते, त्यावेळेला ती स्वतःलाही विसरते. त्या न्यायाने नाम घेत असताना नामधारक स्वतःलाही विसरतो आणि फक्त नामाच्या सहाय्याने नामी शिल्लक राहायला सुरुवात होते. नामधारक स्वतःला विसरतो. ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये केवळ मी शिल्लक राहतो, तूचा लोप होतो, जगताचा लोप होतो, साक्षी मी शिल्लक राहतो आणि सर्व जगत संपत. आणि मग नंतर जो साक्षी मी असतो त्याचा साक्षी भाव ही गळून पडतो आणि त्याला स्वरूपाची ओळख होते. नामाच्या साधनेमध्ये जो नाम घेणारा असतो तो स्वतःला विसरतो, मीला विसरलं जातं आणि केवळ तू शिल्लक राहतो. जो आठवायचा आहे तो केवळ शिल्लक राहतो आणि जो आठव करतो आहे तो स्वतःला विसरतो. असं सतत स्वतःला विसरून केवळ त्याची आठवण करणारा, परमात्म्याची आठवण करणारा मी जेव्हा विसरतो तेव्हा मीच्या सापेक्ष केवळ जो तू असतो तो काही काळ शिल्लक राहतो. पण जर मी नसेन तर तू तरी कसा असेल? मीच्या सापेक्ष तू होता असं असल्यामुळं मग नंतर पुढं पुढं परमात्मा, परमात्म्याचं स्मरण, परमात्म्याचं लक्षण हेही भाव निघून जातात आणि परमात्मज्ञानाशी तो एकरूपता पावतो. इतकी ज्याची एकतानता होते, जो मीला विसरतो याचा अर्थ आपल्या देहालाही विसरतो, त्यामुळं जगताला विसरतो आणि केवळ परमात्म्याचं भान ज्याला शिल्लक राहिलेलं आहे असा तो जिथं असतो तिथं म्हणजे त्याच्या शहरामध्ये फक्त एकच शिल्लक राहत, तिथं दुसरा कोणी नसतोच. द्वैत तिथं नसतं. म्हणून त्यावेळेला त्या शहरामध्ये वस्ती करून राहिलेला तो एकमेव असतो. परमात्मा भावाने तो स्वतःला तर विसरलेला असतो आणि केवळ परमात्मा शिल्लक राहतो. आणि परत एकदा नामाच्या प्रक्रियेने देखील हे अद्वय बोध पाटणामध्ये जिथं दुसरा नाही, दुसरा नसल्यामुळं भय नाही, आर्तता नाही, कामना नाही, कोणताही विकार नाही, तो निश्चिंत, निवांत, निरार्त, सुखी, सुखाच्या भावनेमध्ये, शांती समाधानाच्या भावनेमध्ये निमग्न होतो. अशा शहरामध्ये तो राहतो. प्रत्यक्षत 40 लाखांच्या वस्तीत राहत असताना त्याचा स्वतःचाच देहभाव गेल्यामुळं त्या 40 लाखाची वस्ती ही निघून जाते आणि तो ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी एकमेव परमात्माच असतो, तेव्हा ते अद्वय बोध पाटणच होत. अशा या अद्वय म्हणजे दुसरा नाही अशा बोधरूपी नगरामध्ये अद्वय बोध पाटणी जेथ महानंदाची दाटणी, तिथं दुःखाला जागाच नसते. तिथे एक सुखच भरून असत. त्या ठिकाणी सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती. अशा अद्वय बोध पाटणामध्ये तो ध्यानाच्या वेळेला असतो, नामाच्या वेळेला असतो, आणि सद्गुरु रूपी सूर्य ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये उगवला, मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशु, हा नवल सूर्य नवल चंडांश विश्वाभास मावळून जेव्हा निर्माण होतो आणि अद्वय बोध पाटण अशा पाटणामध्ये वस्ती करणारे साधक त्यांचं एक विश्व तयार होतं. ते सगळेच त्या अद्वय बोध पाटणात राहत असतात, पण ते जरी खूप असले तरी देखील ते खूप नसतात. ते आपण एकटेच आहोत किंवा परमात्माच आहे एवढ्याच भूमिकेत असतात. ते सगळेच सुखी असतात, सर्वच समाधानी असतात, सर्वच शांतीला पोचलेले असतात. त्या ठिकाणी सुखानुभूतीची घेणी आणि देणी मंदावून जातात. कोणी जर द्यायला आला तर घेणाराच इतका तृप्त असतो, ज्याला द्यायला आलेला आहे तो म्हणजे घेणारा तो म्हणतो माझ्याकडेच भरपूर आहे. तोही पूर्ण बोधात असल्यामुळं, तोही त्याच सुखामध्ये असल्यामुळं त्याच्याकडून सुख मिळवण्याची, त्याच्याकडून सुख घेण्याची त्याला आवश्यकता नसते. त्याच्या अद्वय बोध पाटणात देणाराही असतोच. असं असल्यामुळे देणं आणि घेणं एकूण मंदावून जातं. ज्ञानेश्वर महाराजांची ही विशिष्ट कल्पना आहे, ही एकांतिक देखील आहे. म्हणजे एकटा साधक साधनेला बसलेला असताना आपल्या खेरीज सर्व काही लीन झालेलं आहे, आता शिल्लकच नाही अशा भावामुळं सुखाची अनुभूती त्याची घेणी आणि देणी करण्यासाठी कोणी शिल्लकच नाही म्हणून घेणी आणि देणी मंदावून गेली. आणि असा जर समुदाय निर्माण झाला तरी देखील कोणी कोणाला द्यायचं आणि घ्यायचं हा प्रश्नच असतो. किंबहुना ऐसैसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे का प्रकाशे जयाचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंबहुना ऐसैसे म्हणजे अशा प्रकारचं मुक्त कैवल्य, हाच मुक्त कैवल्य. केवलता हीच मुळात मुक्त आहे, पण ती ज्याला तशीच मुक्तपणाने लाभलेली आहे, तिथं काही बद्धतेचा संबंधच नाही. किंबहुना ऐसैसे मुक्त कैवल्य सुदिवसे, मुक्त कैवल्य हाच कोणी एखादा सुदिवस सुदिन सदा लाहिजे का प्रकाशे जयाचे. जो उगवला असताना अशा प्रकारचं मुक्त कैवल्य रूपी सुदिवस नेहमीच ज्याच्या जीवनामध्ये उगवलेला असतो तो मावळतच नाही एकदा उगवल्यानंतर. जो निजधाम व्योमींचा रावो उदयलाची उदयजत खेवो फेडी पूर्वादी दिशांसी ठावो उदो अस्तुचा. जो निजधाम व्योमींचा रावो जो हा सद्गुरु स्वरूप निज धाम रूपी आकाशामध्ये उगवलेला नाथ जसं चंद्राला रजनीनाथ म्हणतात तसा हा दीननाथ आला उगवला. पण कुठं उगवला? निजधाम व्योमींचा, आपल्या शिष्याच्या ठिकाणी, शिष्याच्या देहामध्येच, त्याच्या चिदाकाशामध्ये उगवलेला हा सूर्य. उदयलाची उदयजत खेवो, तो उगवताच, उगवल्याबरोबर फेडी पूर्वादी दिशासी ठावो उदो वस्तूचा, तो काही काही गोष्टी नाहीशा करतो. जसा सूर्यामुळे दिशा निश्चित झाल्या पृथ्वीवर, एरवी बाहेर दिशा या नावाचा कोणताच प्रकार नाही. तुम्ही पृथ्वीची कक्षा ओलांडली आणि बाहेर गेलात की दिशाच नाहीत. तिथं कोणतीही पूर्व नाही, कोणतीही पश्चिम नाही, कोणतीही दक्षिण नाही, कोणतीही उत्तर नाही. पृथ्वीवर ज्या बाजूनी सूर्य उगवतो त्यामुळे पूर्व ठरली. समर्थ म्हणतात दिवस रजनीचे पारिमत्य पारिपत्य भावया मूळ आदित्य, तोची नसता उर्वरित त्यासी काय म्हणावे. रात्र आणि दिवस हे समजण्यासाठी सूर्य, सूर्यामुळे दिवस, सूर्यामुळे सूर्य नसताना रात्र. पण ज्या ठिकाणी सूर्यच नाही अशा स्थितीला काय म्हणायचं? तिथं दिवसही नाही आणि रात्रही नाही. तसा हा प्राकृत सूर्य उगवला की मग पूर्व दिशा ठरली, मग पश्चिमही ठरली, मग दक्षिणही ठरली, उत्तरही ठरली, त्यांच्या मधल्या कोणातल्या अजून चार दिशा ठरल्या, मग आपण आहोत तिथून ऊर्ध्व आणि अध याही ठरल्या. पण या सूर्याचं असं वैशिष्ट्य, सद्गुरु रूपी सूर्याचं, की पूर्वादी दिशांचा ठावच नाहीसा करून टाकतो. सद्गुरु रूपी सूर्य उगवला की मग पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर संपत, अशा कोणत्याही स्थूल दिशा राहत नाही. जो निजधाम व्योमींचा राहो आपल्या चिदाकाशामध्ये, सद्गुरु रूपी सूर्य बौद्ध रूपाने प्रकाशित झाल्यानंतर दिशांचा लोप होऊन जातो. आणि एकाचा लोप होतो, तो म्हणजे उदय आणि अस्त, दिवस आणि रजनी, याचाही लोप होऊन जातो. तो सूर्य मावळला की अस्त होतो, पण हा मावळतच नाही. या सूर्याला अस्तच नाही. ज्याला अस्त नाही त्याला उदयही नाही. न दिसणे दिसणे नसी मावळवी, दोही झाकिले ते सैंघ पालवी, काय बहु बोलवते आघवी उखाची आणी. या सद्गुरु रूपी सूर्यामध्ये जे जे दिसत ते जे जे दिसत नाही ते जे दिसत त्याच्या सकट नाहीस होऊन जात. ते म्हटले ना, जागृती पळाली निद्राही गळाली, वृत्ती झाल्या बंद, आम्हा भासे ब्रह्मानंद, सकळ सुखाचा कंद. मी पण जावोनी द्वैत बुद्धी ही झाली अगदी अंध, मीपणा नाहीसा झाला। मीपणा नाहीसा झाला म्हणजे मी नाहीसा झाल्यामुळे तू नाहीसा झाला, द्वैत बुद्धी नाहीशी झाली, ती अगदी अंध होऊन गेली। आम्हा भासे ब्रह्मानंद, आम्ही याला ब्रह्मानंद म्हणतो। जागृती नाहीशी झाली, जागृती पळाली, निद्रा ही गळाली। आम्ही जागृत आहोत का तर झोपल्यासारखा, ध्यानातल्या पुरुषाचं वर्णन आहे। तो जागा आहे म्हणावं तर जागा नाही, तो झोपलेला आहे म्हणावं का झोपलेला नाही। समाधीचं वर्णन जागृत निद्रा असं करतात, आतून अत्यंत जागृती आणि बाहेरून निद्रा सदृश। म्हणून जागृती पळाली, निद्रा ही गळाली आणि वृत्ती अगदीच थांबून गेल्या। अशा स्थितीमध्ये आम्हा भासे ब्रह्मानंद, आम्हाला काही एक आनंद भासतो, त्याला आम्ही ब्रह्मानंद असं म्हणतो। सकल सुखाचा कंद, काय करू आता कोठे जाऊ, दाही दिशा या धुंद, कसं वर्णन आहे। बाबा महाराज गर्द्यांचं काव्य आहे। आम्हा भासे ब्रह्मानंद सकल सुखाचा कंद, आता काय करणार कुठ जाणार। जो निज धाम व्योमींचा राबो, उदयलाची उदय जत खेवो, फेडी पूर्वादी दिशासी ठावो, उदो वस्तूचा न दिसणे दिसणे नसी मावळवी। जे दिसत नाही असं आणि जे दिसत असं, आपल्याला काही गोष्टी दिसत नाहीत, काही गोष्टी दिसतात। दिसणं आणि न दिसणं याच्यात फार गमतीशीर आहे बरं का। कोणाकोणाला रस्त्यानी जाताना नुसते तुम्ही तुळशीबागेच्या तिथून बाहेर पडा आणि दगडू हलवायचं दत्त आहे तिथून लक्ष्मी रस्त्यावर या, तर प्रत्येकाला वेगवेगळं दिसतं। कोणाकोणाला तांदूळ, साखर, गुळ, रवा इतकी दुकानं आहेत की सगळे सगळे भाव तो पाहत जातो, काय महागाई झालीये, तेल इतकं आहे, हे दुसरा जातो तो म्हणतो कुठे, कारण तो ते पाहतच नाही, त्यांनी ते पाहिलेलंच नसतं। एका रस्त्यावरून जात असताना त्या रस्त्यावरच्या काही गोष्टीच आपण पाहतो, काही गोष्टी पाहतच नाही, त्या आपल्याला दिसतच नाहीत जणू। आपली जी पाहण्याची शक्यता आहे त्या शक्यतेमध्ये आपली प्रकृती ही मिसळते आणि जेवढं पाहायचं तेवढंच पाहत आपण जातो, पण काही पाहतो आणि काही पाहत नाही हे तथ्य आहे, हे निश्चित। जे पाहतो आणि जे पाहिलं गेलं नाही अशा सकट सगळं मावळून जात। न दिसणे दिसणे नसी मावळवी, काही अज्ञान आहे काही ज्ञान आहे। न दिसणं म्हणजे अज्ञान आहे, दिसणं म्हणजे ज्ञान आहे। हे जे अन्यथा ज्ञान आहे त्याच्यात कोणाला कशात गती, कोणाला कशात गती, कोणी कोणी काही ज्ञानाच्या बाबत अगदीच श्रेष्ठ असतात। मी मागे एकदा त्या याच्यातून चाललो होतो, भोरीआळीच्या पलीकडच्या गल्लीतून, तर तिथून एका पाठोपाठ एक दोन बसेस गेल्या। एका बाजूला हातगाडे, एका बाजूला टेम्पो उभे, समोरून वाहनं येत आहेत, वन वे असताना हा चाललेला आहे। तर माझ्याबरोबर जे होते ते म्हणाले की एवढी मोठी बस इथून घेऊन जायची म्हणजे खरं त्याला खाली उतरून त्याच्या पायावर डोकं ठेवायला पाहिजे, कोणालाही धक्का न देता तो जो तिथून जातो असं काही काही बाबतीत काही जणांना फार ज्ञान असतं आणि काही बाबतीत त्यालाच अज्ञान असतं. न दिसणे आणि दिसणे, न दिसणे दिसणे नसी मावळवी, दोही झाकिले ते सैंघ पालवी. आणि आपल्या दिसण्यानी आणि न दिसण्यानी एक कमाल केली, ते म्हणजे दिसण्यामुळं देखील जे झाकलं गेलं आणि न दिसण्यामुळं देखील जे झाकलं गेलं असं आत्मस्वरूप ते कायमच झाकलेलं राहिलं. आमच्या ज्ञानाच्या ताठ्यानी काही प्रगट झालं, आमच्या नेडीवेनी काही अप्रगट राहिलं, पण अप्रगट राहिल्यामुळं आणि जे प्रगट झालं आमच्या जाणीवेमुळं, या गडबडीमध्ये एक गोष्ट कायमचीच गुप्त राहिली, ते म्हणजे आमचं स्वरूप ज्ञान, आमच्या ठिकाणी असणारा स्वरूप बोध. न दिसणे दिसणे नसी मावळवी, दोही झाकिले ते. त्यामुळे दिसणं आणि न दिसणं या दोघांनी मिळून एक गोष्ट झाकून ठेवलेली असते. जसं दिसणं काही न दिसण्याला झाकून ठेवतं आणि न दिसणं दिसण्याला झाकून ठेवतं, तसे दोघे मिळून स्वरूप बोधाला किंवा स्वरूप ज्ञानाला झाकून ठेवतात. मी काय बोलतोय ते कळतंय ना तुम्हाला? नाहीतर कधी कधी काय खूप अवघड विषय चालला आणि नुसतेच आवाक होऊन पाहत असाल पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या उंचीवरून लिहिलंय तर ते समजून घ्यायला आपल्यालाही थोडस चढायला लागेलच. सगळंच आपल्या पातळीवर येऊन कोणीच तुम्हाला सांगणार नाही. कधी कधी तुम्हाला देखील थोडस वर चढावंच लागेल. न दिसणे दिसणे नसी मावळवी, दोही झाकिले ते सैंघ पालवी. या दोन्हींनी झाकून ठेवलेलं जे आहे तर ते स्वरूप अतिशय उन्मुक्तपणाने प्रगट होत. काय बहु बोलो ते आधवी उखाची आणि, काय जास्त बोलणार, तो दिवसच वेगळा, तो ज्ञान दिवसच वेगळा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, निज निराकार पंथे सहज मी आंधळागा, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथींच्या तेथे. जिथून निर्माण होत मी आणि माझ तिथंच ते नाहीस झालं. आतून जाणीवेतून मी आणि माझ हे अज्ञानामुळे निर्माण होत, ते तिथं नाहीस झालं ज्ञान झाल्यामुळं. मी माझे हरपले ठाई जेथींच्या तेथे, अदृश्य तेची झाले, आले स्पर्श ते शब्द, अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते, जे जे म्हणून दिसत होत ते सगळं जगत तिथं अदृश्य होऊन गेलं. सुखे मी निजलोगा शून्य सारूनी तेथे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते, सहज मी आंधळा गा. त्रिकूट शिखर म्हणजे हे ब्रह्मरंध्र सहस्रार चक्र, तिथं हे आईत दान मिळालं, माझी वृत्ती निवृत्त झाली, वृत्ती माघारी ठरली, आता तिथं मला जन न दिसे तेथे, आता लौकिक दिसेन असं झाला. मी माझे हरपले अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते, त्या ठिकाणी मी सुखाने निजलो. ते निजताना एक शून्य लागलं म्हणजे आता सगळं संपलं अशी भावना. जसं जागृती संपली निद्रा संपली, तसं दृश्य विश्व संपलं, आणि अदृश्य परमात्मा तो अजून समजायचा आहे, तो अजून समजलेला नाही, मध्ये एक शून्य लागलं. तुकाराम महाराज असं म्हणतात की सुखे मी निज लोगा शून्य सारून तेथे. ते शून्य म्हणजे काहीच नाही असा भाव, तर तो बाजूला सारला गेला. तो कोणामुळं बाजूला सारला गेला? काही नाही हे ज्याला समजलं तो तिथे शिल्लक होताच. जेव्हा सर्व विचार संपतात, जेव्हा सर्व वृत्ती संपतात, आता काही नाही, आता विचाररहित स्थिती आहे, आता पुढे काय करायचं, आता पुढे काय होणार, आता पुढे काय दिसणार, अशी वृत्ती, ही वृत्ती समजायची आणि तीही सोडून द्यायची. मग परत एकदा ती शून्य स्थिती आली, कोणताच विचार नाही आणि द्रष्टा केवळ पाहतो आहे, ध्यान चाललेलं आहे, ध्यानात द्रष्टा उपस्थित आहे पाहणारा, आणि समोर दृश्य काही नाही, कोणतीच कल्पना नाही, कोणताच विचार नाही, कोणतीच वृत्ती नाही, कोणताच विकार नाही, आणि द्रष्ट्याला समस्त आहे की सर्व संपलेलं आहे, याला शून्य स्थिती असं म्हणतात. तेव्हा द्रष्टा संभ्रमात पडतो की आता सगळं संपलं, आता मी काय पाहणार, आता मला कशाचा अनुभव येणार. आता या शून्याचं मी करायचं काय? त्यावेळेला द्रष्ट्याने तसंच शून्याकडे वेगळेपणाने पाहत राहायचं. हे पाहत राहत असताना, पाहताना जे काही नाही ते किती वेळ पाहणार, असं करता करता जो पाहणारा आहे तो स्वरूपाच्या भानावर येतो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की शून्य आहे हे ज्याच्या सत्तेवर समजलं तो तिथं असतोच, जरी सगळं संपलं तरी त्याला स्वरूप प्रचिती येते, स्वरूप भान निर्माण होतं, आणि मग ते शून्य बाजूला सारलं जातं आणि मग परमात्म भाव तिथं निर्माण होतो. सुखे मी निज लोगा शून्य सारून तेथे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते, सहज मी अंधळा गा, असं ते म्हणतात. न दिसणे दिसणे नसी मावळवी, दोही झाकिले ते सैंघ पालवी, काय बहु बोलो ते आघवी उखाची आणी. तो दिवस वेगळाच आहे, काय जास्त बोलणार, तो अहो रात्रांचा पैल कडू. परमात्मा हा सर्व गोष्टींचा मूळ आधार आहे, तुमच्या विकारांचाही मूळ आधार तो आहे, कारण त्याच्या आधारावर सर्व काही आहे. ते विकार ज्या विषयांकडे झेपावतात त्या विषयांचाही मूळ आधार खरं म्हणजे तोच आहे. हे विकार जिथं निर्माण होतात त्या अंतर इंद्रियांचाही मूळ आधार तोच आहे, चित्ताचा, बुद्धीचा, मनाचा, तोच आहे, त्याच्याखेरीज कोणी आधार नाही. आणि त्याच्याही पलीकडे तो असल्यामुळं तो या सर्वांचा प्रारंभ आहे, तो या सर्वांचा आधार आहे, आणि तोच अंतिम सत्य आहे, त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीये. होतं असं की डोळे जगत पाहतात पण आत जो पाहणारा आहे त्याला डोळे पाहू शकत नाहीत. पाहणारा कोण आहे आत बसून आपल्या माध्यमातून, हे उलटी दृष्टी करून डोळे पाहू शकत नाहीत. डोळे दाखवण्याचं काम करतात, डोळे आत जो आहे त्याला दाखवण्याचं काम करतात. पण आत जो आहे त्याला माहिती आपण आहोत, त्याला स्वतःला पाहण्यासाठी डोळ्यांची आवश्यकताच नाही. जगत पाहण्यासाठी त्याला डोळ्यांची आवश्यकता आहे. लोकमान्य असं म्हणतात की आपल्या मुठीमध्ये आपण कोणतीही गोष्ट धरू शकतो, पण आपली मूठच धरायची सोय नाही. आपली मूठ आपल्याला धरता येत नाही. जसं आपल्या खांद्यावर चढून पाहण्याची सोय नाही असं ते म्हणतात. त्यांचं वकिली अर्ग्युमेंट, वकील कसा आर्ग्युमेंट करेल तशा तर्कबुद्धीने ते आर्ग्युमेंट करतात. स्वतःच्या खांद्यावर चढून म्हणजे अजून वरून दिसेल ना, पण कोणालाही कोणीही कितीही झाला तरी स्वतःच्या खांद्यावर उभा राहून तसा पाहू शकत नाही. जशी स्वतःची मूठ पकडू शकत नाही आपण, आपल्या मुठीत काही पकडता येतं, तसा परमात्मा हा या सर्वांच्या मागे असल्यामुळं त्याला कशानेच पकडता येत नाही. अशा प्रकारे परमात्मा हा सर्व जगताचा एक प्रकारे निर्माता ही आहे. विकारांसकट, विषयांसकट, इंद्रियांसकट आणि अंतर इंद्रियांसकट, तसं या जगताचा तो केवळ निर्माता नाही तर अभिव्यक्ती ही तोच आहे, एकच तोच हे सर्व झालेलं आहे आणि त्यांनीच हे सर्व निर्माणही केलेलं आहे. समर्थ म्हणतात ना, नभी वावरे जो अणु रेणु काही, रिता ठावया राघवे वीण नाही. न दिसणे दिसणे नसी मावळवी, दोही झाकिले ते सैंग पालवी, काय बहु बोलो ते आघवी उखाची आणी. तो अहो रात्रांचा पैल कडू, दिवस आणि रात्र यांच्या पलीकडे असणारा कोणे देखावा ज्ञान मार्तंडू. या ज्ञानरूपी सूर्यामुळं विश्वाभास मावळतो देखील, जो प्रकाशे वीण सुरवाडू प्रकाशाचा. प्रकाश्य म्हणजे ज्याच्यावर प्रकाश पडणार अशी गोष्ट. प्रकाश, प्रकाश्य, त्याला प्रकाश टाकायला वेगळी गोष्टच नाही, पण तो प्रकाशरूप आहे हे तेवढंच खरं. काय भाषा आहे बघा ही. इथं उपनिषदांनाही मागं टाकलंय. ज्ञानेश्वर महाराज ज्या पद्धतीने बोलतायत त्या पद्धतीने उपनिषदही नाही बोललेली. हा ज्ञानरूपी सूर्य जो प्रकाशे विण सुरवाडू प्रकाशाचा, त्याला अशी कोणतीच वेगळी गोष्ट नाही की ज्याच्यावर तो प्रकाश टाकेल आणि उजळेल. सर्वत्र तोच आहे. पण प्रकाशाचं काम प्रकाश टाकणं हे आहे, पण कोणत्याही गोष्टीला प्रकाशण्याखेरीजच त्याची लीला चाललेली आहे. तया चित सूर्या सुटलो, संपलं हे वर्णन, संपलं निदान. तया चित सूर्या श्री निवृत्ती, एवढ्या करता त्यांनी चित सूर्य मावळवीत विश्वाभासू म्हटल्यावर एवढं वर्णन केलं, आपली वेळ ही संपली. तयाचित सूर्याश्री निवृत्ती आता नमो म्हणो पुढत पुढती, पुन्हा पुन्हा नमस्कार करण्याजोगे आपणच आहात. जे बाधका येई जे येई जतसे स्तुती बोलाची. आता हे एक नवीनच प्रकरण ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलं. आता स्तुती करणं म्हणजे खरं म्हणजे स्तुतीलाच स्तुती केल्यामुळं बाध येईल असं खरं तुमची स्तुती करणं आहे असं म्हणून परत एक त्यांनी ते पुढच्या वेळेला आता आपण बघू. तेही तसंच आहे, पण हे जर समजलं तर किती आनंद आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. या ओव्या नुसत्या वाचताना काही कळत नाही, पण या जर समजून वाचल्या किंवा या समजल्या तर त्याच्यासारखा आनंद नाही. आपण हे पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. ध्यानोबा माहुली प्रभु स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.